नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राम जन्मभूमी देणगी अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकारसह राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटीस. अर्बन चॅलेंज फंड अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा. मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. सासवड जेजुरी मार्गावर दिंडीच्या ट्रकने दिलेल्या धडकेत 3 वारकरी महिलांचा मृत्यू. मृतांच्या वारसांना सरकारकडून मदत जाहीर. आणि लॉर्ड्स कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. अयोध्येत राम जन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटीसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकाने बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदणीची तपासणी सुरू केली आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. विविध हितसंबंधांनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारशींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर आज मुंबईत झालेल्या सविस्तर चर्चेत ते बोलत होते. यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर पाणी पुरवठा तसंच स्वच्छता यासाठी निधी उभारले आहेत. यासाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी देखील मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या काही प्रकल्पांना या पद्धतीने निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये सुधारणांच्या माध्यमातून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत झालेल्या यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. केंद्रीय कामगार कायद्यांशी सुसंगत राज्याची नियमावली करताना राज्याच्या हितासाठी काही सुधारणा आवश्यक असल्यास त्या करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीत जेएनयू आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसदेवरच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या 6 वसतीगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतीगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात 1-1 वसतीगृह असल्याचं अहवालात म्हटलं आहे. गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतीगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थिती वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्टही पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही असं या अहवालात नमूद केलं आहे. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवाशी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्याची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीने आज बीड जिल्ह्यात हटकरवाडी इथला गारमाथा घाट पार केला. परंपरेनुसार नाथवंशजांना विना बैलाच्या गाडीत बसवून ग्रामस्थांनी स्वतःच्या बळावर गारमाथा डोंगर पार केला. यावेळी शेकडो तरुण भाविक सहभागी झाले होते. गारमाथा डोंगरावर पोहोचल्यानंतर नाथवंशजांचा सन्मान करण्यात आला. बीड नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आज तहकूब करण्यात आली. मंजूर ठरावांची आणि चालू कामांची माहिती दिली नाही या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले. मंजूर ठरावांची आणि कामकाजाची सविस्तर माहिती प्रत्येक नगरसेवकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ही संपूर्ण माहिती समोर येत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीला मान्यता देणार नाही असं भाजपच्या गटनेत्या डॉ सारिका क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. धुळे जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेनं बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या 2 तरुणांना मुंबई आग्रा महामार्गावर अटक करून 43,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. गेल्या 20 दिवसात धुळे शहरातील तिसरी तर जिल्ह्यातील ही चौथी अवैध शस्त्रविरोधातील कारवाई असून अशा प्रकारे शस्त्र पुरवठा करणाऱ्या मूळ स्रोताचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली. विद्यार्थी हा विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या सर्व शैक्षणिक उपक्रमांचा केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण हितासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध असल्याचं नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी केलं आहे. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावं असंही कुलगुरू डॉ मनोहर चासकर म्हणाले. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात महाविद्यालय त्यांच्या विविध प्रशासकीय आणि शैक्षणिक अडचणींच्या आढावा बैठकीत उपस्थित प्राचार्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या विद्यार्थ्यांचं यश भारताच्या अनंत युवा शक्तीचं प्रतीक असल्याचं पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि पुण्याचा कनिष्क जैन या विद्यार्थ्यांसह 5 जणांनी कोलंबियात बुकारांग मांगा इथं झालेल्या या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकं पटकावली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुलांचं अभिनंदन केलं आहे. टीईटी पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेल्या 2 आरोपींना आज भिवंडी न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक केली आहे. या सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील 2 मुख्य आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये येत्या 20 जुलैपासून अग्निभरती मेळावा सुरू होणार आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा सीईई यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी मुंब्रा इथल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद क्रीडा संकुलात हा मेळावा होणार आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात यावर्षी बीसीए आणि एमबीए हे 2 शिक्षणक्रम ऑनलाईन सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी आणि दूरस्थ शिक्षण मंडळ डीईबी यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार हे शिक्षणक्रम राबवण्यात येणार असल्याचं विद्यापीठातर्फे सांगण्यात आलं आहे. क्रिकेट. लंडनमध्ये झालेल्या लॉर्ड्स कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघानं ऐतिहासिक विजय मिळवला. आज सामन्याच्या 4थ्या दिवशी भारतीय संघानं यजमान इंग्लंड संघाला 186 धावांतच सर्व बाद करून कसोटी 270 धावांनी विजय मिळवला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राम जन्मभूमी देणगी अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकारसह राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटीस. अर्बन चॅलेंज फंड अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. आणि लॉर्ड्स कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.